chinimandi.com podcast.
भीमाशंकरला ऊस विकास आणि संवर्धन पुरस्कार प्रदान. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी बुद्रुक यांचा सन 2018-19 हंगामासाठी दत्तात्रय नगर पारगाव येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याला शिरोळ पुरस्कृत कैलासवासी डॉक्टर आप्पासाहेब उर्फ सारे पाटील सर्वोत्कृष्ट ऊस विकास आणि संवर्धन पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार माजी कृषीमंत्री शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला असल्याची माहिती कारखान्याचे उपाध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी दिली. याप्रसंगी नामदार जयंत पाटील, नामदार बाळासाहेब थोरात, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राजेश टोपे, विजयसिंह मोहिते, हर्षवर्धन पाटील, साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, विविध कारखान्याचे अध्यक्ष आणि शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते.